मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्नबिदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपक् स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
एताम् दृष्टिम् अवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः काममाश्रित्य दुष्पूरम् दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा असद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः। चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः आशा पाश शतैर बद्धाः काम क्रोध परायणाः इहंते काम भोगार्थम अन्याये नार्थ संचयान। अपन मागच्या वेळेला देखील हे चार श्लोक एकदम वाचलेले होते। अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून अशा प्रकारची दृष्टी असं आल्यामुळं त्याच्या मागच्या श्लोकाकडेही आपल्याला जायला लागलं। कशा प्रकारची? असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत कामहेतुकम। कामहेतु शिवाय दुसरा कोणताही हेतू या ठिकाणी नाही। हे सर्व जगत आणि आपलं जीवन हे अपरस्पर संभूतम म्हणजे परस्पर सहकार्याशिवाय सुखे नैव चालतं। परस्पर सहकार्याची गरज नाही। तसंच हे जीवन परमेश्वरा वाचून चाललेलं आहे आणि अधिष्ठानाखेरीजच हे जगत आहे। असत्यम अप्रतिष्ठन्ते याला कोणतीही प्रतिष्ठा नाही। जसं आता शास्त्र देखील मानतं की जी वस्तू आहे त्या वस्तूच्या माग एका अविनाशी तत्वाची प्रतिष्ठा आहे असं आताचं विज्ञान मानतं। असुरी प्रवृत्तीचे लोक या जगताच्या बुडाशी कसलीच प्रतिष्ठा नाही। आधाराविनाच हे जग आहे असं मानतं आणि असत्याच्या पायावर हे जग उभं आहे। असत्याचा याचा अर्थ जे दिसतं ते सगळं नष्ट होणारं असल्यामुळं इथं सत्य काहीच नाही। अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून एताम दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः बद्धतेची प्रेरणा असलेले ज्यांच्या मनबुद्धीचा ऱ्हास झालेला आहे असे अशांतीचे धनी असणारे असे अल्पबुद्धीचे ज्यांना परिपूर्ण बुद्धी नाही असे ईश्वरा वाचोनी काही आणिक गोमटेची नाही हे एकची बुद्धी पाही अर्जुना जगी येरते दुर्मती जे बहुधा असे विकरती जेथ निरंतर रमती अविवेकी आहे असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ईश्वराशिवाय अन्य काही ज्या बुद्धीला गोमट म्हणजे सुंदर सुरेख असं दिसत नाही असं मानणारी ती एक त्याला बुद्धी असं म्हणतात. येरते दुर्मती इतर पुष्कळ बुद्धी म्हणून म्हणणारी असेल पण ती दुर्मती असते ती विकारवान असते आणि अविवेकी त्या ठिकाणी अतिशय रममाण झालेले असतात. त्या तऱ्हेने अल्पबुद्धयः असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. ते उग्र कर्मांचं आचरण करतात कठोर क्रूर अशा प्रकारची कर्म आचरतात आणि जगताचं अनहित करण्यासाठी म्हणून एवढंच नव्हे तर जगताचा नाश करण्यासाठी म्हणून देखील त्यांना कोणताच प्रत्यवाय किंवा संकोच नसतो. स्वतः करता म्हणून सर्व आहे आपण कोणाकरता आहोत असं मानतच नसल्यामुळं सगळ्या विश्वांनी यांच्या सुखाची कल्याणाची हिताची चिंता करावी हे कोणाच्याही सुखाची कल्याणाची हिताची चिंता करणार नाही त्याची त्यांना आवश्यकता नाही. ते कामाचा आश्रय करतात काममाश्रित्य दुष्पूरम जे ज्याची पूर्ती अतिशय अशक्य आहे अशा कामनांची त्याच्या आश्रयालाच ते जाऊन राहिलेले असतात. खरं म्हणजे आसुरी संपदा आणि दैवी संपदा या दोन संपदांमध्ये मूलभूत फारच मोठा फरक आहे. आसुरी संपत्तीचं जे जीवन आहे ते काममाश्रित्य दुष्पूरम त्यांना कोणतीही कामना दुष्पूर वाटतच नाही प्रयत्न केले तर प्राप्त होईल अशी कामनेबद्दल त्यांची धारणा असते. त्यामुळं अतिशय कठीण मिळवण्यासाठी अशा सगळ्या कामना मिळवण्यासाठी ते अति प्रयत्नशील असतात. त्यांचं सगळं जीवन भोगाकरता असतं आणि भोगाच्या पायावर उभं राहिलेलं असतं आणि जर भोग नसेल तर ते जीवन अत्यंत व्यर्थ किंवा खोटं किंवा निरर्थक अशी त्यांची भावना असते. याउलट दैवी संपदेचे जे पुरुष असतात त्यांचा दृष्टिकोन हा परमात्मा सत्य देह मन बुद्धी याच्या सुखाच्याही पलीकडे अजून कोणती तरी एक गोष्ट आहे. देहातीत वस्तू आहे देहाच्या पलीकडे आणि काहीतरी आहे ते तू परब्रह्म आहे ती परब्रह्म सत्ता आहे असं तू ओळख. देह संग हा नस आहे तुझं विदेहासी तू वस्तुतः देह तुझं साधन आहे इंद्रिय तुझी साधन आहेत त्या साधनांना तू मी समजू नकोस असं दैवी संपदेची व्यक्ती आहे तिची अशी धारणा असते. जसा चष्मा आहे घड्याळ आहे फाउंटन पेन आहे चष्मा वेगळा आणि चष्मा वापरणारा वेगळा फाउंटन पेन वेगळा आणि फाउंटन पेन वापरणारा वेगळा अंगरखा वेगळा आणि अंगरखा धारण करणारा वेगळा तसं इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या योगानी वर्तन करणारा हा इंद्रिय मन बुद्धीपेक्षा वेगळा आहे अशा धारणेचे ते पुरुष असतात. इंद्रिय मन बुद्धीच्याही बुडाशी असणारं जे सत्तत्व आहे अविनाशी तत्व आहे चैतन्यमय तत्व आहे ते खरं आपलं स्वरूप आहे असं ते मानतात. असं असल्यामुळं जगत जे जसं दिसतं इंद्रियांपासून ते अशा प्रकारचं सुख उपभोगण्यासाठी सर्वथैव कामाला येणारं नाही त्यामुळे व्यवहारापुरतं जगतामध्ये रमणं देह मन बुद्धी आणि इंद्रिय आहेत त्यांचे न्याय्य धर्म्य विषय पुरवणं आणि खरा प्रयत्न आपलं आतील सुख जे आहे ते मिळवण्यासाठी म्हणून करणं अशा धारणेचे दैवी पुरुष असतात. त्यांच्या हेतूमध्ये ही फरक असतो. असुरी संपदेचा जो पुरुष आहे त्याचा हेतू स्वार्थाचा असतो, उदात्ततेचा तो विरोधी असतो, त्याचा भोगसुखाचा उद्देश असतो. तर दैवी पुरुषाचा उद्देश जीवन जगण्याचा हा अजून श्रेष्ठ असं जे जीवनाचं तत्व आहे त्याच्याकडे आपण जावं असा असतो. असं तोमा सद गमय, असताकडून सत्कड, तमसाकडून अज्ञानाच्या अंधकाराकडून प्रकाशाकडे जावं. असुरी संपत्तीच्या व्यक्तीला जिथं आहे तिथं अंधार वाटतच नाही. मृत्यूलाही मारून एक अमर अमृत असं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हावं अशी इच्छा ते धरतात. त्यांच्या जीवन हेतूत फरक असतो. असं असल्यामुळे शांती सुखाकरता ते साधनेचे कष्ट करतात. एवढंच नव्हे तर शांती सुख मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवनावर ते थोडा निर्बंध घालतात. त्याला वैराग्य असं म्हटलं तरी देखील चालेल. ते विवेकाचाही अवलंब करतात आणि वैराग्य भावनेने देखील राहतात. हे सर्व विशिष्ट उद्देशाकरता म्हणून ते करतात. असुरी संपत्तीच्या व्यक्तीला सहसा आपल्याला सर्व समजलं पाहिजे, आपण सर्व जाणलं पाहिजे, आपल्याला अज्ञात असं काही नसलं पाहिजे आणि जेवढं म्हणून ज्ञात आहे अथवा सिद्ध करता येतं त्याच्यावरच विश्वास माझा असेल अशा प्रकारची त्याची धारणा असते. एक प्रकारे आपल्या बुद्धीला सगळं रहस्य समजलं पाहिजे असा त्यांचा भाव असतो. हा भाव त्यांना अलीकडच्या भाषेमध्ये विज्ञानवादी बनवतो. अधिकतम विज्ञानाचा आधार घेऊन जीवन जगावं आणि विज्ञान तसं बाहेरच्या सुख समाधानाकरता साधन निर्माण करण्यासाठी म्हणून विज्ञान असल्यामुळं विज्ञानाचा उपयोग देह कारणाकरता करणं असं ते करतात. कधी कधी असं म्हणावंसं वाटतं की वैज्ञानिक परवडला, कारण वैज्ञानिकाला माहीत असतं की आपण जे जे काही करतो आहोत त्याच्यामध्ये मर्यादा आहेत हे वैज्ञानिकांना चांगलं समजलेलं असतं. खगोलशास्त्रज्ञांना माहीत आहे की केवढा अफाट आहे आणि आपल्याला किती थोडं समजलेलं आहे. जवळपास सर्व शास्त्राच्या वैज्ञानिकांना मर्यादा समजलेल्या आहेत. शरीर शास्त्र शिकवणाऱ्यांना राहळकर सर आलेले आहेत. ते एकदा म्हणत होते की त्यांचे एक मित्र जे बीजे मेडिकलमध्ये शिकवतात किंवा शिकवत असतील तेव्हा, तर आम्ही जे शिकवतो ते 50% बरोबर आहे आणि 50% बरोबर आहे अशा समजुतीने आम्ही शिकवतो पण कालांतराने ते बरोबर नाही असं सिद्ध होतं. पण या क्षणाला आम्हाला माहीत नाही की कोणतं बरोबर नाही हे सिद्ध होणार आहे. असे प्रामाणिक विज्ञानाचा दृष्टिकोन धरणारे कमी असतात. त्याच्याऐवजी विज्ञानाचा दृष्टिकोन धरणाऱ्यांना आपण बुद्धिवादी असल्याचा एक अहंकार स्पर्श करतो आणि परमार्थ करणारे किंवा दैवी संपत्तीचे म्हणजे वेडगळ विचार न करणारे, तर्कबुद्धी न वापरणारे. त्यामुळे त्यांना एका बाजूनी विज्ञान वैज्ञानिक निराळे आणि विज्ञान बुद्धी माझी आहे असं म्हणणारे निराळे. कारण एकाचे सिद्धांत दुसऱ्यांनी खोटे ठरवले किंवा त्याच्यात त्रुटी दाखवल्या तोपर्यंत. न्यूटनचे सिद्धांत आइन्स्टाईननी काही तसे नाहीत असं सिद्ध केलं तोपर्यंत सगळे विज्ञानवादी जे म्हणणारे होते ते न्यूटनच्या सिद्धांतावर भरोसाच ठेवत होते. त्यांच्या बुद्धीला कुठं कळलेलं होतं? हे कळणारी बुद्धी परत थोडीच असते. आता आईन्स्टाईनचे सिद्धांत बदलू पाहतायत, पण 20 वर्षापूर्वी अशी गोष्ट होती की आईन्स्टाईननी सांगितलं म्हणजे संपलं. याचं कारण सर्वसामान्य आपल्यासारख्या व्यक्तींना विज्ञानाचं तरी एवढं पडलंय काय, आपण कुठे एवढं खोल कोणत्याही गोष्टीमध्ये पाहू शकतो. त्यामुळे विज्ञानवादी म्हणवणारे देखील श्रद्धाळूच असतात. मी काय म्हणतोय ते तुम्हाला पटतंय का बघा. नंतर एखादी गोष्ट वेगळी आहे असं समजल्यावर ते त्याच्यावर श्रद्धा ठेवतात, पण ती परत बदलल्यानंतर त्याच्यावरही ते श्रद्धा ठेवतात. त्यांच्या बुद्धीला तेवढंच समजतं. आणि विज्ञानाची अजून एक अडचण अशी आहे की विज्ञान प्रेम, शांती, सुख याबाबत काही करू शकत नाही. मी विज्ञानावर टीका करत नाहीये. मी आसुरी संपत्तीची मंडळी आमच्या बुद्धीला पटेल तरच आम्ही मानू असं म्हणतात, त्याबाबत थोडंसं बोलतोय. ज्ञाता किंवा द्रष्टा हा जगत जाणण्याला योग्य असतो आणि त्याचे जे जगतासंबंधी निष्कर्ष असतात प्रयोगाने सिद्ध झालेले ते विज्ञानामध्ये जमा होतात आणि त्यांनी आपलं भौतिक जीवन सुधारायला नक्की मदत होते. परमार्थ हा त्याची गोष्ट बोलत नसून मनुष्याची अजून एक आवश्यकता आहे, शांती समाधानाची. त्याबद्दल परमार्थ बोलतो आहे. त्यामुळे विज्ञान वैज्ञानिकांनी जर काही केलं असेल तर अधिक भोगाला प्रवण केलं, त्याच्यातून सुख मिळवलंच असं सांगता येत नाही. वैज्ञानिकांनी कहर केल्यामुळं आणि तो स्वीकारल्यामुळं पृथ्वीचा नाश देखील होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. ज्या प्रमाणात इंधन वापरलं जात आहे असं म्हटलं जातं की हे इंधन संपेल, तेव्हा अणुशक्ती म्हणजे त्यावर चालणारं असं इंधन निर्माण होईल, इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल. प्रत्येकाचे काही परिणाम काही दुष्परिणाम आहेत. ज्या प्रमाणामध्ये भोग घेतले जात आहेत, समजून घेण्याची गोष्ट आहे की श्रीमंत राष्ट्र हे जास्त उत्सर्जन करतायत. त्यांची लोकसंख्या आणि त्यांचं उत्सर्जन हे जर पाहिलं, हे सगळं भोगाकरता चाललेलं आहे. हे माणसाच्या सुखाच्या आणि माणसाच्या राहणीमानाच्या अशा कल्पनेमध्ये आपण आपल्यावर एकूण संकट ओढून घेतो आहोत. आणि हे ज्यांना समजलेलं आहे ते असं म्हणतात की आता आम्ही इथून मागं फिरू शकत नाही, तुम्ही तरी पुढे जाऊ नका. आणि आमच्यासारखे देश असं म्हणतात की तुम्ही एका टप्प्यावर म्हणता, आम्हाला तिथपर्यंत जाऊ देत, म्हणजे सगळ्यांनी मिळून याचा नाशच करायचा आहे. विषयांतर केल्यासारखं वाटेल, पण आसुरी म्हणून जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये आपण सगळे कसे मशगूल आहोत हे मी सांगतो आहे. आपल्याला पत्ता देखील नाहीये की आपण आसुरी संपत्तीने युक्त आहोत की काय. आपण याचा अर्थ सर्वसामान्य समाज. तर दैवी संपदा जगताचा विकास आणि जीवन सुसह्य होणं हे ज्या क्रमाने झालं असतं कदाचित त्याच्यापेक्षा अतिवेगाने हे कुठंतरी चाललेलं आहे हे आता सर्वांना समजलेलं आहे. दैवी संपत्तीचा सगळा मामला हा अंतर अनुभवाचा राहतो. ज्ञाता किंवा द्रष्टा आणि त्याच्या समोर असणारं दृश्य वैज्ञानिक किंवा विज्ञान हा ज्ञाता किंवा द्रष्टा आणि जे दृश्य आहे त्या दृश्याचा विशिष्ट उपयोग करून अधिक जीवन उत्तम बनवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो, तर पारमार्थिक पुरुष समोरचं दृश्य म्हणजे मन अथवा विचार हेच नाहीसे कसे होतील याच्या कामाला लागतो। यामुळे तो काय मिळवतो? सगळ्या समाजाचा विचार करणं खरंच अशक्य आहे। हे जिकडे जायचं असेल तिकडे जाणार आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्वतः करता स्वतःपुरतं सुखाची अनुभूती, प्रेमाची अनुभूती, आनंदाची अनुभूती ही देखील महत्त्वाची ठरते। माझ्या काही मित्रांनी पूर्वी पीएचडी करायचं सोडून दिलं, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि सोडून दिलं। याचं कारण असं की जे त्यांचे गाईड होते तर ते साधारणपणाने 5 तासच झोपत असत आणि दिवसातून जवळपास 18 तास हे लॅबमध्येच असत। त्यांचा कामाचा झपाटा, त्यांच्या अपेक्षा अशा लक्षात आल्यावर याच्यातून ते मिळवतात का, तर उरलेल्या वेळामध्ये ते बऱ्याच वेळेला काय म्हणायचं असं आणि असं अशा प्रकारे एका तंद्रीत असत। अतिशय हुशार जरी असले तरी त्यांचं वैयक्तिक जीवन हे सुखाचं नव्हतं। ते काय मिळवत होते हेच त्यांना कळत नव्हतं। तुलनेनी त्यांना स्वामीजींच्याकडे एक चांगलं जीवन आहे आपल्याला मिळेल असं वाटलं। मला सांगायचं आहे की एकूण शोषण आणि साधना आणि शांती, एका बाजूला काही एक शोषण आहे, कामाचा उपभोग देखील आपल्या शरीराच्या शक्तीचं शोषण आहे, समजत नाहीये। अतिरिक्त काम हे शरीराच्या शक्तीचं शोषण आहे, नाही वाजला आज देखील मला साठे सरांनी मगाशी सांगितलं। एक 2-4 मिनिटं आपण शांत बसू। आणि या शोषणाकरता, या शोषणातून धनलाभ आणि धनलाभातून कामनापूर्ती, भोग आणि त्याकरता कठोर वर्तन, क्रूरता, समाजाशी द्रोह याचा अवलंब आसुरी प्रकृतीची व्यक्ती करत असते असं भगवंत सांगतात। काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विताहा मोहात गृहित्वा असद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताहा। मोहाचा अवलंब करून असत ग्रह म्हणजे जे सत्कडे नेणारे ग्रह नाहीत, समज नाहीत असे दृढ करून आणि अशुची व्रत, अभद्र अशी कर्म त्याचं आचरण बिनदिक्कतपणाने करायला ते प्रवृत्त होतात। मोहामुळे रावणासारख्यांचं काय झालं आपल्याला माहिती आहे। तर असद्ग्रह म्हणजे सत्याच्या बाजूला न जाणं कर्णासारख्या मंडळींनी काय केलं हे आपल्याला माहिती आहे। आणि प्रवर्तन्ते अशुचिव्रताहा कंसासारख्या, दुर्योधनासारख्या, दुःशासनासारख्या मंडळींनी कसं अशुची व्रत अवलंब केलेला होता हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी काय लाभ मिळवला हेही आपल्याला माहिती आहे. त्याच्यात काहीही लाभ नाही हे त्यांच्या कधी लक्षात आलं नाही. अतिशय चिंताम अपरिमेयांचं अपरिमित चिंता त्याला बंधच नाही बांधच नाही. पुढच्या श्लोकामध्ये आशापाश शतैहि बद्धाः शेकडो आशारूपी पाशांमुळे बद्ध झालेले असं म्हटलेलं आहे. चिंताम अपरिमेयांच आणि आशापाश शतैहि बद्धाः हे तसे समानार्थीच आहेत. विनोबा असं म्हणतात की सर्वसाधारण व्यक्ती देखील अपरिमित चिंता करते. ते उदाहरण देतात की मुलगा आजारी पडला आणि जरा बरा होत नाहीये, दोन तीन डॉक्टरांना दाखवलं तर आई चिंता करायला लागते की आता हा मरतो की काय, असं आईच्या मनात येऊन ती फार खंतावते. तेच मरणासन्न मुलगा पाहून कोण जाणे कदाचित हा वाचेलही अशी आशा धरते असं ते म्हणतात. अपरिमित चिंता आणि आशारूपी पाशांनी बद्ध असणं हे आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणजे कोणाच्या कपाळावर तसा शिक्का असणारे लोक नाहीत. कलावती आईंचं मी मध्ये कोणाकडून तरी ऐकलं की त्यांचा मुलगा गेला, त्या शांत होत्या, म्हणाल्या की ज्यांनी दिला त्यांनी नेला असं म्हणाल्या. ही फारच मोठी गोष्ट झाली. आणि विनोबांनी हे सांगितलेलं उदाहरण, आपण मोहामुळं ममतेमुळं कामनेमुळं अक्षरशः चिंता आशा यांनी इतके बद्ध असतो, आपलं जीवन हे सुख समृद्धीला शांतीला प्राप्त होण्यासाठी या चिंता आणि आशा या गोष्टी कमी होणं खरंच गरजेचं आहे. म्हणून आपणही चिंता करतो आणि आपणही आशा धरतो. त्याच्यातलं तारतम्य या चिंतेतलं आणि आशेतलं लक्षात घेऊन आपण या सगळ्या कमी कराव्यात म्हणून हे लिहिलेलं आहे. खरं म्हणजे सगळ्या प्रकारच्या चिंता किंवा आशा आहे या आशा चिंता ही विशिष्ट प्रकारच्या भीतीमुळे निर्माण होते. समर्थांनी भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे असं म्हटलेलं आहे. भय हे सर्वात मोठं भय हे आपल्या जीवितांचं भय असतं. आपल्याबरोबर आपले जे आहेत त्यांच्या जीवितांचं भय असतं आणि बाकीचं सगळं भय हे आपल्या सुरक्षिततेला धोका बसेल की काय यामुळे निर्माण होतं. म्हणून ही जी भीती आहे या भीतीमुळं भयामुळं एक प्रकारे चिंताक्रांत मनुष्य होतो. तसं विपरीत तर्कामुळं देखील अनेक जण चिंतेनी व्याकुळ होतात. एकदा एक जण माझ्याकडे आला, तो म्हणाला की ते अमुक अमुक शोरूमच्या तिथून मी चाललो होतो आणि मी धडक दिली एका मुलीला, ती पडली जोरात, पण मी तिथून पळून गेलो न थांबता. तिथं दोन्ही बाजूनी कॅमेरे लावलेले आहेत दुकानदारांनी, तर त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये माझा आता नंबर येणार, मला पोलीस धरणार या चिंतेनी त्याला इतकं व्यापलं की आज ना उद्या, कारण ती मुलगी मग हॉस्पिटलमध्ये गेली, पेपरमध्ये आलं त्याच्या संबंधी, की त्याला त्याच्यापर्यंत कोणीही आलं नाही पण त्याला सायकॅट्रिस्टकडे जायला लागलं. विपरीत तर्क म्हणजे आता हे सगळं माझ्याबाबत घडणारच, ते काही नेहमी केंद्रात येणारे नव्हते ग्रहस्थ, ते आले अशा काळजा खूप निर्माण झाल्या की भेटायला येणारे खूप असतात, नंतर ते येईन असेही होतात. पण या विपरीत तर्कामुळे म्हणजे जे आहे ते अगदी आता असंच घडणार असं धरून आता जागतिक मंदी आली म्हणजे माझी नोकरी जाणार कुठून माणूस कुठं आणि मग आता सुरक्षिततेकरता मी काय करायला पाहिजे याचा विचार. म्हणून भीतीच्या बाबत खरं म्हणजे श्रद्धा खूप कामाला येते. तसंच जे घडेल ते परमेश्वराच्या इच्छेने घडेल, माझं जीवन हे त्याच्या स्वाधीन आहे, त्यामुळे जे घडेल ते मी स्वीकारतो, घडू देत काय घडायचं असेल ते. माझी देहबुद्धी कमी होण्यासाठी कदाचित हे घडलं असेल. तसं दुसरी व्यक्ती ही कधीच प्रधान नसते, तर आपण आपल्याला प्रधान असतो. एखाद्या घटनेच्या संदर्भात देखील आपण आपल्या इब्रतीला घाबरतो, आपल्या मानहानीला घाबरतो, लोक काय म्हणतील याकरता घाबरतो. यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या ठिकाणी किती प्रमाणात देहबुद्धी आहे, त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. हे लक्षात घ्यायच्या ऐवजी चिंतेमध्ये बुडून जाणं, म्हणून परिस्थितीचा वेळेवरी स्वीकारही, जसं परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तसं परिस्थिती बदलत नाही हे लक्षात आल्यावर त्याचा स्वीकार करण्यात काहीच अडचण नाही. कदाचित परमेश्वराची तीच इच्छा असेल. अशा प्रकारे कधी कधी सुसंगत तर्कानी कधी श्रद्धेनी, सुसंगत तर्क हा सहसा करता येतच नाही, पण सावरकर असं म्हणत असत की सुसंगत तर्क करून जर वाईट तेच घडेल इथपर्यंत आपण गेलो तर धरावंच की जे सर्वात वाईट आहे तेच माझ्याबाबत घडेल, म्हणजे त्याच्यात स्वीकार देखील होतो. तसं जर घडलं तर मी काय करायला पाहिजे याची तयारीही मी करतो, मी काही प्रमाणात टणक तरी होतो. म्हणून आशेचा जो पाश आहे तो पाश तोडायला जे सिद्ध झाले आणि ज्यांनी तो आशेचा पाश दूर केला, खरं म्हणजे हे छोटे प्रयोग आहेत, आपल्या जीवनावर करता येण्यासारखे आहेत. आसुरी संपत्तीचं ते ज्यांच्याकडे ते असेल ते असोत ते त्या सोडून, पण आपल्याला जर लक्षात आलं की आपण कुठेतरी आशेने गुंतलोय किंवा चिंतेनी ग्रस्त झालेले आहोत, तर ती गोष्ट घडली असं समजा आणि जे काही त्याचे परिणाम तेही आता होणार आहेत असं समजा. त्यातून तुम्हाला उभं राहायचं आहे हेही समजा आणि ते होईल तेव्हा बघू. तुमची मानसिक तयारी तर होईल, तुम्हाला काय करायचं आहे याच्या संदर्भात तर अंदाज येईल. म्हणून चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता, आणि या चिंता प्रलय होईपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत सोडत नाहीत. मृत्यूपर्यंत चिंतेचाच आश्रय धरून राहतो. मध्ये मी कोणाचं तरी ऐकलं की आता माझ्या एका नातीचं लग्न झालं, आता दुसऱ्या नातीचं लग्न झालं म्हणजे माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं असं आजी म्हणत होत्या. दोन्ही मुलीच्या मुली होत्या, माझ्या डोक्यावरचं ओझं उतरेल आता अजून एका नातीचं लग्न झालं, म्हणजे अशी ओझी जर घेऊन आपण फिरायला लागलो आणि मला म्हणाल्या तुमच्या कृपेने हे होईलच होईल, त्यांचा भाव चांगला होता. मी म्हणलं की परमेश्वराच्या इच्छेने सगळ्यांची लग्न होत असतात योग्य वेळेला, नाही पण ते नीट व्हायला पाहिजे ना. हो म्हणजे मी जणू नीट नको व्हायला असं म्हणतोय. अशा अशा प्रकारे आपणच निर्माण केलेल्या गोष्टी शेवटपर्यंत आपण घेऊन जात असतो. कामोपभोग परमा आणि कामाच्या उपभोगामध्ये अतिशय रमून गेलेले. एतावदिती निश्चिता हा विषयोपभोग हाच पुरुषार्थ आहे असं जे मानतात आपली वेळ संपली. कामोपभोगामध्ये अतिशय रंगून गेलेले किंवा रमून गेलेले आणि विषयाचा भोग हाच पुरुषार्थ आहे अशा प्रकारे काम क्रोध परायणा हा आपण हरिभक्ती परायण हा शब्द ऐकला असेल. त्याचा अर्थ असा आहे की हरिभक्तीमध्ये जे रमून गेलेले आहेत ते सर्वसाधारणपणाने कोणी कीर्तन करत असेल तर हभप म्हणण्याचं प्रघात आहे. पण हभप म्हणजे हरिभक्तीमध्ये जे परायण झालेले आहे रमून गेलेले आहेत असे. तर इथं कामक्रोध परायण हा असा शब्द वापरलेला आहे. काम आणि क्रोध याच्यामध्ये अगदी रमून गेलेले आहेत असे. इहंते कामभोगार्थम अन्यायेन अर्थ संचयान ते कामभोगासाठी अन्यायानी अर्थ संचय करतात. आपण पुढच्या वेळेला ही सगळी पदं पाहू आणि मग त्याच्यावरचं निरूपण पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी.